यशिया अध्याय 22 दृष्टांताच्या खोऱ्याविषयी ही देववाणी. तुम्ही सर्व घराच्या माळीवर जात आहात त्याचे काय कारण आहे? एक घोंगाटाने भरलेले शहर, आनंदाने भरलेली नगरी, तुझ्यातील जे तलवारीने ठार केलेले नाहीत आणि जे युद्धात मारले गेले नाहीत, तुझे सर्व अधिकारी एकत्र होऊन पळाले, त्यांना धनुधाऱ्यांनी धरले आहे. तुझ्यामध्ये जे सापडले त्या सर्वांना त्यांनी एकवट करून बांधले, ते दूर पळाले आहेत. यास तो मी म्हणालो, माझ्याकडे पाहू नका, मी कष्टाने रडेन. माझ्या लोकांच्या मुलीच्या नाशाबद्दल माझे सांत्वन करू नका, कारण हा घोंगाटाचा पायाखाली तुडवण्याचा आणि गडबडीचा दिवस सेनाधीश परमेश्वर प्रभू याचकडून दृष्टांताच्या खोऱ्यात आला आहे. त्या दिवशी लोक भिंती फोडतील आणि डोंगराकडे ओरडतील. एलामाने मनुष्यांचा रथ आणि घोडस्वार घेऊन बाणाचा भाता वाहिला आणि किराने ढाल उघडी केली. आणि असे झाले की तुझे निवडलेले खोरे रथांनी भरून गेले आणि घोडस्वार वेशीजवळ आपापली जागा घेतील. त्यांनी यहुदावरील रक्षण काढून घेतले आहे. आणि त्या दिवशी तू वनातील घरात शस्त्रांवर दृष्टी लावली. दाविदाच्या नगराला पुष्कळ भगदाडे पडलेली तुम्ही पाहिले आहे आणि तुम्ही खालच्या तळ्यातील पाणी जमा केले. तू इरुशलेमच्या घराची मोजदाद केली आणि भिंत बळकट करण्यासाठी तू घरे फोडली. दोन भिंतीच्या मध्ये हौद बांधून जुन्या तळांच्या पाण्यासाठी सोय केली, पण तू शहर बांधणाऱ्यांचा विचार केला नाही, ज्याने त्याबद्दल पूर्वीच योजिले होते. त्या दिवसात सेनाधीश परमेश्वर म्हणाला, रडावे, शोक करावा व टक्कल पाडावे आणि गोंताट घालावे, परंतु त्याऐवजी पहा उत्सव आणि हर्ष, बैल मारणे, मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षरस पिणे चालले आहे. आपण खाऊ व पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचेच आहे. आणि सैन्याच्या परमेश्वराने माझ्या कानात हे सांगितले की जरी तू मेलास तरी या तुझ्या पापांची क्षमा केली जाणार नाही. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. सेनाधीश परमेश्वर प्रभू असे म्हणतो, हा कारभारी शेबना जो राजाच्या घरावर नेमला आहे त्याकडे जा व त्यास बोल, तू येथे काय करीत आहेस? तू कोण आहेस? जसा कोणी आपली कबर उंच ठिकाणात खोदतो आणि आपले राहण्याचे स्थान खडकामध्ये करतो, तशी तू आपणासाठी कबर खोदित आहेस. पहा, परमेश्वर पराक्रमी मनुष्यासारखा तुला फेकून देईल आणि तुला घट्ट धरील. तो तुला गुंडाळून चेंडूसारखा मोठ्या देशात फेकून देईल. तू आपल्या धान्याच्या घरात अप्रतिष्ठा असा आहेस, तो तू मरशील आणि तुझ्या गौरवाचे रथ तेथेच राहतील. प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुला उच्च पदावरून काढून टाकील, तुझे उच्च पद हिसकावून घेईल, तू खाली ओढला जाशील. आणि त्या दिवशी असे होईल, इल्कियाचा पुत्र इलाकिम यास मी बोलावीन, तुझा झगा मी त्यास घालीन आणि तुझा कमरबंद त्यास देईन व तुझे अधिकार मी त्याच्या हाती देईन. यरुशलेमच्या राहणाऱ्यांना व यहुदांच्या घराण्यांना पिता असा होईल. दाविदाच्या घराण्याची किल्ली मी त्याच्या खांद्यावर ठेवीन, तो उघडील आणि कोणीच ते बंद करणार नाही, आणि जे काही बंद करील ते कोणीच उघडू शकणार नाही. त्यास मी सुरक्षित ठिकाणी खिळ्याप्रमाणे पक्का करीन आणि तो आपल्या पित्याच्या घराला वैभवशाली राजासन असे होईल. त्याच्या पित्याच्या घरातील सर्व गौरव, मुले व संतती, सर्व लहान पात्रे पेल्यापासून सुईपर्यंत सर्व भांडी तिच्यावर टांगून ठेवतील. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, मग असे घडेल की भिंतीत पक्का केलेला खिळा असतो तो शिळ्याजवळ ढिला होऊन पडेल व जो भार तिच्यावर होता तो छेदला जाईल, कारण परमेश्वर हे बोललं आहे.